बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, जीवन कौशल्याचे 10 बिंदू आहेत. स्वतःची जाणीव, सहानुभूती, समस्या निराकरण, निर्णय क्षमता, परिणामकारक संप्रेषण, व्यक्तीमधील सहसंबंध, सर्जनशील विचार, चिकित्सक विचार, भावभावनांचे समायोजन आणि ताणतणावाचे समायोजन. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.